पाठ 17 वेग कमी जीवनाची हमी स्वाध्याय 17:1 ऐकूया आणि वाचूया.
हॅलो आशिष, कुठे होतास तू काल?
अरे काल माझी टॅक्सी बंद पडली होती म्हणून मग घरीच होतो मी.
अरे गाढवा, घरी होतास तू? गॅरेजमध्ये जायचं ना.
अरे मंद माणसा, तू समजतोस काय रे मला? फक्त घरीच बसेन का मी? दुपारी मी आणि माझा मुलगा आम्ही दोघेही तिथेच होतो रे.
मग काय सांगितलं मॅकॅनिकने?
अरे गाडीची क्लच प्लेट खराब होती त्यामुळे गिअर अडकत होता.
क्लच प्लेट खराब होती म्हणजे वाईटच रे.
हो ना, अजूनही खूप कामं होती टॅक्सीची आणि खर्चही खूप होता. गुपचूप घरी आलो.
आपण बाबा गरीब माणसं, आपलं असंच चालणार.